पश्चैतां पाण्डुपुत्राणाम् आचार्यमहतीं चमूं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता। अन्वयार्थ: आचार्य तव धीमता शिष्येण द्रुपदपुत्रेण व्यूढां पाण्डुपुत्राणाम् एतां महतीं चमूं पश्य। म्हणजेच हे आचार्य, आपला बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नद्वारा व्यूहरचनात्मक उभी केलेली पांडवांची ही प्रचंड सेना पहा। व्याख्या: आचार्य, द्रोणाचार्यांना आचार्य असं संबोधण्यामध्ये दुर्योधनाचा असा भाव दिसतो की आपण आम्हा सर्वांचे म्हणजेच कौरवांचे आणि पांडवांचे गुरु आहात। आम्हाला आपण शस्त्रविद्या शिकवली, आपण आम्हा सर्वांचेच गुरु आहात, म्हणून आपल्या मनात कोणाचाही पक्ष अथवा आग्रह नसावा। तव शिष्येण धीमता, या पदांचा प्रयोग करण्यामागे दुर्योधनाचा हेतू असा आहे की आपण इतक्या सरळ स्वभावाचे आहात की आपल्याला मारण्यासाठीच उत्पन्न झालेल्या दृष्टद्युम्नलाही आपण शस्त्रास्त्र विद्या शिकवली आहे, आणि तो शिष्य इतका बुद्धिमान आहे की त्यांनी आपल्याला मारण्याकरताच आपणाकडून शस्त्रास्त्र विद्या शिकली। द्रुपदपुत्रेण या पदाचे प्रयोजन यासाठी आहे की आपणाला मारण्याच्या उद्देशाने राजा द्रुपदाने याज आणि उपयाज नावाच्या ब्राह्मणांकडून यज्ञ करवला होता। त्या यज्ञामुळे दृष्टद्युम्न उत्पन्न झाला। तोच हा द्रुपदपुत्र दृष्टद्युम्न आपल्यासमोर विरुद्ध बाजूकडून सेनापतीच्या रूपामध्ये उभा आहे। जरी दुर्योधन येथे द्रुपदपुत्राच्या ऐवजी दृष्टद्युम्नही म्हणू शकत होता, तरी पण द्रोणाचार्यांशी द्रुपदाचे जे वैर होते त्या वैरभावाचा बदला घेण्याची ही उत्तम संधी आहे अशी आठवण करून देण्यासाठी दुर्योधन येथे द्रुपदपुत्रेण ह्या शब्दांचा प्रयोग करतो। पांडुपुत्राणाम एताम व्यूढाम महतीम चमूम पश्य। द्रुपदपुत्राने व्यूहाकार उभी केलेली ही पांडवांची प्रचंड सेना पहा। तात्पर्य, ज्या पांडवांविषयी आपणाला प्रीती आहे त्याच पांडवांनी आपल्याला मारणाऱ्या द्रुपदपुत्राला सेनापतीपद देऊन व्यूहाकार सैन्य उभे करण्याचा अधिकार दिला आहे। जर पांडवांना आपल्याविषयी आत्मीयता असती तर त्यांनी कमीत कमी तुम्हाला मारणाऱ्याला आपल्या सैन्याचे मुख्य सेनापती केले नसते आणि एवढा मोठा अधिकार दिला नसता, परंतु सर्व काही जाणत असूनही त्यांनी त्यालाच आपला सेनापती केला आहे। जरी कौरवांच्या सैन्यापेक्षा पांडवांचं सैन्य संख्येने कमी होतं, अर्थात कौरवांचे सैन्य 11 औक्षहिणी आणि पांडवांचे सैन्य 7 औक्षहिणी होतं, तरी पण दुर्योधन पांडवांच्या सैन्याला प्रचंड सेना म्हणून दाखवतो। पांडवांच्या सैन्याला प्रचंड सेना म्हणायचे दुर्योधनाचे दोन उद्देश दिसून येतात। पहिला, पांडवांचे सैन्य अशा रीतीने व्यूहाकार रचले गेले होते की ते कमी असूनही दुर्योधनास जास्त भासत होते। दुसरा उद्देश, पांडवांच्या सैन्यातील सर्वचे सर्व योद्धे एकाच मताचे होते। या एकीमुळे पांडवांची थोडी असलेली सेना बलानं उत्साहानं फार मोठी दिसत होती। अशी सेना दाखवून दुर्योधन द्रोणाचार्यांना असं सांगू इच्छितो की आपण या सैन्याला सामान्य किंवा छोटे समजू नका, आपण आपली विशेष शक्ती लावून सावधपणे युद्ध करा। पांडवांचा सेनापती आपला शिष्य द्रुपदपुत्रच तर आहे, म्हणून त्याच्यावर विजय मिळवणे आपल्यासाठी काय अवघड आहे? एताम पश्य असं म्हणण्याचे तात्पर्य, पांडव सेना युद्धासाठी तयार होऊन आपल्यासमोर उभी आहे, तर मग आपण त्या सैन्यावर कोणत्या प्रकारे विजय मिळवू शकतो याविषयी आपण लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे। संबंध: द्रोणाचार्यांना पांडवांची सेना पाहण्याविषयी प्रार्थना करून आता दुर्योधन त्यांना पांडव सेनेतील महारथींना दाखवत आहे, पांडव सेनेतील महारथींना दाखवित आहे।
गुरुजी तुमचा शिष्य
शहाणात दुरुपदात्मज विशाळ रचिले त्याने पहा पांडव सैन्य है।